नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैजयंती नांदगावकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. छत्रपती संभाजीनगर इथल्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी जिल्हा बालविकास अधिकाऱ्यांचं तत्काळ निलंबन. संबंधित संस्थेची मान्यता रद्द करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्यात तुकडेबंदी कायदा शिथिल. 15 दिवसात कार्यपद्धती जाहीर करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. पुणे अहिल्यानगर या महत्वाकांक्षी रेल्वे मार्गाचा प्रकल्प अहवाल रेल्वे बोर्डाला सादर. आणि विदर्भात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. शासनाकडून बचाव कार्य आणि मदत कार्य सुरू. आता सविस्तर बातम्या. छत्रपती संभाजीनगर इथं विद्यादीप बालसुधारगृहात अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी जिल्हा बालविकास अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आलं असून संबंधित संस्थेची मान्यता रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आज आमदार चित्रा वाघ यांनी अल्पसूचना प्रश्नाद्वारे हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. या बालगृहात अल्पवयीन मुलींना मारहाण तसंच अमानवी छळासह त्यांच्यावर धर्मांतर करण्याचाही दबाव होता असा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही उपस्थित केला. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी 3 वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षकांची समिती स्थापन केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
ही अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना आहे. ज्या काही अनियमितता त्या ठिकाणी बाहेर आलेल्या आहेत त्या अतिशय भयानक आहेत. त्यामुळे जिल्हा बाल विकास अधिकारी यांना तात्काळ सस्पेंड करण्यात येईल. 3 वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षकांची कमिटी तयार केली होती. अनेक गंभीर गोष्टी बाहेर आल्यामुळे अधीक्षक आणि बाकी सगळ्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांची चौकशी आपण चालू केलेली आहे. संस्थेची मान्यता निश्चितपणे रद्द करण्यात येईल आणि ही जी कमिटी आहे ती उद्या आपला फायनल अहवाल देणार आहे. तो अहवाल आल्यानंतर सरकारमधल्या कुठल्याही व्यक्तीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष याच्यात मदत केली असेल किंवा आपली ड्युटी करण्यामध्ये कोणीही जर तिथे कोताही केली असेल अशा प्रत्येकाला सस्पेंड करणार.
मुंबई उच्च न्यायालयानंही अमायकस क्युरे अर्थात न्यायमित्र मार्फत या प्रकरणाची दखल घेत पावले उचलली आहेत याची माहिती फडणवीस यांनी सभागृहाला दिली. राष्ट्रीय महिला आयोगानंही या प्रकरणाची दखल घेत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर पेरा नसताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी किंवा कर्मचारी पिकांचा उल्लेख दाखवून भ्रष्टाचार करत असल्याचा मुद्दा अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. या अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई करणार का असा प्रश्नही दानवे यांनी विचारला.
तलाठ्याला सगळं माहिती असतं, गावातलं पेरा कोणाचं काय कसं किती एकर आहे किती पेरलं हे सगळं क्लिअर असतं. बी बियाण्याच्या पावत्या असतात आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी सुस्पष्ट असतात की याच्यामध्ये या मार्केट कमिटीचे जे कोणी अधिकारी आहेत कर्मचारी आहेत अशा पद्धतीनं हा भ्रष्टाचार करतायत. आणि हा एका ठिकाणचा नाहीये, वेगवेगळ्या ठिकाणचा. शेतकऱ्यांकडून स्वस्तात माल घेतला जातो, कोणीतरी त्यांचा सातबारा वापरतं आणि त्याच्यावर काही ना काही दाखवलं जातं. अशा प्रकारची मोडस ऑपरेंडी चालू आहे आणि म्हणून अशा अधिकाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करणार का.
राज्यात तुकडेबंदी कायदा शिथिल केला जाणार असून भविष्यात हा कायदा रद्द करण्यासाठी योग्य कार्यपद्धती ठरवली जाईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत केली. 1 जानेवारी 2025 पर्यंत नागरिक क्षेत्रांमध्ये जे तुकडे झाले आहेत त्यांना कायदेशीर दर्जा देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. हा कायदा शिथिल करताना एक योग्य कार्यपद्धती तयार करून 15 दिवसात ती जाहीर केली जाईल. दलालांचा हस्तक्षेप रोखण्यासाठी ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल. सदर एसओपी तयार करण्यासाठी 4 सदस्यीय समिती गठीत करण्यात येणार आहे. ही समिती प्रत्येक भागातील परिस्थितीचा अभ्यास करून शिफारसी करेल असं बावनकुळे यांनी सांगितलं. राज्यात ग्राहकांना स्मार्ट मीटर लावण्याची कोणतीही सक्ती करण्यात आली नसून स्मार्ट मीटर लावल्यामुळे ग्राहकांच्या वीज बिलात कपात झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. आमदार मिलिंद नार्वेकर यांनी ग्राहकांना ठराविक कंपनीकडून स्मार्ट मीटर लावून घेण्याची जबरदस्ती केली जात असल्याचा मुद्दा लक्षवेधीद्वारे उपस्थित केला होता. राज्यात 37 लाख स्मार्ट मीटर लावण्यात आले आहेत, त्यापैकी फक्त 1% ग्राहकांच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यभरातील सुमारे 6,000 अंशतः अनुदानित शाळांना अनुदान मिळावं यासाठी गेल्या 4 दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षक आक्रमक झाले आहेत. मुंबईच्या आझाद मैदानात 1,000 शिक्षक एकत्र आले असून त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. अनुदान मिळेपर्यंत मैदान सोडणार नाही असा त्यांचा निर्धार आहे. राज्य सरकारनं या शाळांना टप्प्याटप्प्यानं अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता, मात्र अद्याप निधीची तरतूद न केल्यानं हे आंदोलन सुरू आहे. या विषयावर मुख्यमंत्री स्तरावर चर्चा होणार असून त्यावर तोडगा काढण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. शासकीय कर्मचाऱ्यांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेची प्रक्रिया ऑनलाईन आणि पारदर्शक पद्धतीनं होईल यासाठी शासन आवश्यक त्या उपाययोजना करेल, तसंच हरियाणा आणि अन्य राज्यात राबवण्यात येणाऱ्या कॅशलेस योजनेचाही अभ्यास करू, असं मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी आज विधान परिषदेत आश्वस्त केलं. छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री इथल्या बनावट सही शिक्के वापरून प्लॉट विक्री करण्याच्या प्रकरणातील संबंधित मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना निलंबित करून या सर्व प्रकरणाची चौकशी विभागीय आयुक्तांकडून करण्यात येईल, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. याबाबतची लक्षवेधी सूचना अनुराधा चव्हाण यांनी उपस्थित केली होती.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
पुणे अहिल्यानगर या महत्वाकांक्षी रेल्वे मार्गाचा DPR अर्थात प्रकल्प अहवाल रेल्वेच्या बांधकाम विभागानं सर्वेक्षण करून रेल्वे बोर्डाला सादर केला आहे. गेली अनेक वर्षांपासून या रेल्वे मार्गाची नगरकरांची मागणी होती. यासाठी खासदार निलेश लंके यांनी पाठपुरावा केला होता. हा रेल्वे मार्ग सध्याच्या पुणे अहिल्यानगर मार्गाला समांतर असेल. नवा मार्ग झाल्यानंतर सध्याच्या रेल्वे मार्गाच्या अंतरापेक्षा नगर ते पुणे हे अंतर 38 किलोमीटरनं कमी होईल. हा रेल्वे मार्ग 116 किलोमीटर लांबीचा असून नगर ते पुणे दरम्यान 11 स्थानकांचा त्यात समावेश आहे. विदर्भात बहुतांश जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून अनेक रस्ते बंद झाले आहेत, तसंच नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. वर्धा इथं यशोदा नदीला पूर आल्यानं वर्धा ते राळेगाव रस्ता बंद झाला आहे. हवामान विभागानं नागपूर आणि वर्धा जिल्ह्यासाठी आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गोंदिया जिल्ह्यात मुंबई कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर मासुलकसा घाट परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाला तडे गेले असून पुलावर खड्डा पडला आहे. पुलावरील सुरक्षा भिंत देखील पावसामुळे खचली आहे. या पार्श्वभूमीवर शासनानं बचाव आणि मदत कार्य सुरू केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. कामगार कायद्याच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर इथं भारतीय ट्रेड युनियनच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करून निदर्शनं करण्यात आली. या बंदमध्ये पोस्टल कर्मचारी, सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी समिती, महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते, अधिकारी कृती समिती, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेसह आदी संघटनांनी यावेळी बंद तसंच निदर्शनामध्ये सहभाग घेतला. धुळे, सांगली इथंही विविध संघटनांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. चालू वर्षात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 1,54,770 शेतकऱ्यांना 1,596,63 लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट आहे. त्यापैकी 93,102 शेतकऱ्यांना 730 कोटी रुपये कर्ज वाटप झालं आहे. शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध व्हावं यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन आणि बँका स्वतः शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अर्ज द्या कर्ज घ्या हे अभियानही जिल्ह्यात सुरू केलं आहे. याअंतर्गत आज चित्तेगाव इथं झालेल्या कर्ज मेळाव्याला जिल्हाधिकारी स्वामी उपस्थित होते. जिल्ह्यातील 1,87,912 शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचं नूतनीकरण बाकी आहे. तरी शेतकऱ्यांनी आपल्या जुन्या पीक कर्जाचं नूतनीकरण करून घ्यावं असं आवाहनही जिल्हाधिकारी स्वामी यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सिडकोचे मुख्य प्रशासक नवीन शहरे म्हणून भारतीय प्रशासन सेवेतील जगदीश मिनियार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मिनियार यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. मिनियार हे जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. लातूर तालुक्यातील 110 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 11 जुलै रोजी आरक्षण सोडत होणार आहे. लातूर तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांनी या आरक्षण सोडत बैठकीस उपस्थित राहावं असं लातूरच्या तहसील कार्यालयामार्फत कळवण्यात आलं आहे. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान चौथा T20 सामना आज मँचेस्टर इथं खेळवला जाणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. छत्रपती संभाजीनगर इथल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी जिल्हा बालविकास अधिकाऱ्यांचं तत्काळ निलंबन, संबंधित संस्थेची मान्यता रद्द करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्यात तुकडेबंदी कायदा शिथिल, 15 दिवसात कार्यपद्धती जाहीर करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. आणि विदर्भात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, शासनाकडून बचाव आणि मदत कार्य सुरू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.